नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. केंद्र सरकारनं व्यसनाधीनतेच्या कृत्यांवर कठोर कारवाई सुरू केली असून व्यसनाधीन तरुणांना सहवेदना आणि संवेदनशीलतेनं पुन्हा सामान्य जीवनाकडे आणलं जात आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अंमली पदार्थ हे युवकांसाठी सर्वात मोठं संकट आहे असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी चालवलेल्या लढ्यात सहभागितांना आणि सहकार्यांना शहा यांनी आजच्या दिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या. ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत इराणमधून आणखी 272 भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. आज सकाळी मशहदून नवी दिल्लीला पोहोचलेल्या विशेष विमानात 3 नेपाळी नागरिकही होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सामाजिक माध्यमावर याबाबत माहिती दिली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकूण 3,426 भारतीय नागरिकांना इराणमधून भारतात परत आणण्यात आलं आहे. जोपर्यंत दहशतवाद आणि दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्र आहेत तोपर्यंत शांतता आणि समृद्धी पुनर्स्थापित होऊ शकत नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. आज सकाळी चीनमधील किंगदाओ इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कट्टरतावाद, अतिरेकीपणा आणि दहशतवादाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्णायक कारवाई करण्याचं आवाहन सिंह यांनी केलं. भारतानं दहशतवादापासून संरक्षण मिळवण्याच्या आणि दहशतवादी छावण्या नष्ट करण्याचा अधिकार वापरून सीमापार दहशतवादाला आळा घालण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं असंही सिंह यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतानं पाकिस्तानच्या भारताविषयीच्या अपप्रचाराचा जोरदार प्रतिवाद केला. पाकिस्तान स्वतःच्या मानवी हक्क उल्लंघनापासून आणि राज्यपुरस्कृत सीमापार दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतानं केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी युएनएससीच्या बालकं आणि सशस्त्र संघर्ष या विषयावरील खुल्या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा गैरवापर आणि परिषदेच्या अजेंड्याचं उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात भारतानं जागतिक स्तरावर आघाडीची भूमिका बजावली आहे असं पर्यावरण वन आणि हवामान मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. कालपासून देहरादून इथं होत असलेल्या भारतीय संवर्धन परिषदेत ते बोलत होते. 2014 भारतात 47 व्याघ्र प्रकल्प होते, आता त्यात 58 वाढ झाली आहे. परंपरागत संवर्धन, ज्ञानाची नोंदणी आणि वैज्ञानिकदृष्ट्या वापर करण्याची गरज यावर यादव यांनी भर दिला. या 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारत आणि परदेशातील शेकडो विद्यार्थी, संशोधक, वन अधिकारी आणि संवर्धन तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील कुपोषण मुक्तीसाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गेल्या 2 वर्षात अतितीव्र कुपोषित बालकांचं प्रमाण 1.93 वरून 0.61% आलं आहे, तर मध्यम कुपोषित बालकांचं प्रमाण 5.9 वरून 3.11% आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सर्वांसाठी घर योजनेला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. या अनुषंगानं विदर्भातील झुडपी जंगल जमिनीवरील नागरिकांची 1996 घरं कायदेशीर करून त्यांना दिलासा देण्यात येईल असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. या क्षेत्रातील एकही कुटुंब पट्टा देण्यापासून वंचित राहणार नाही यासंदर्भात प्रशासनानं तातडीनं प्रस्ताव सादर करून 3 महिन्यात कारवाई करावी असे निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 191वी जयंती आज राज्यात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 10 जुलैपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज विविध जिल्ह्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात, शैक्षणिक संस्थांमध्ये शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, कार्याचा गुणगौरव आणि त्यांनी जननितार्थ घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचं तसंच जाहीरनाम्यांचं सामुदायिक वाचन केलं जाणार आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे समता दिंडीचंही आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.